आहेत 93.5 रेड एफएम वर. 9:17 झाले तर रुद्र आहे तुमच्या सोबत मॉर्निंग नंबर वन मध्ये. अँड मॉर्निंग नंबर वन मध्ये आज आपल्याला अनेक स्पेशल गोष्टीबद्दल बोलायचं आहे जी आपल्या आयुष्यामध्ये घडते. ती म्हणजे एखादी मोठीशी गोष्ट घडलेली असते, मग ती गोष्ट आपल्या लाईफमध्ये घडलेली असो किंवा सोसायटीमध्ये समाजात घडलेली एखादी गोष्ट असो, मोठी गोष्ट तिच्यावर तिचा आपल्यावर होणारा परिणाम छोटासा असतो, ठीक आहे. किंवा एखादी अशी गोष्ट घडते जी अगदी छोटी असते पण आपल्यावर होणारा परिणाम खूप मोठा असतो. मग ती छोटीशी गोष्ट सुद्धा आपल्या फॅमिलीमध्ये घडलेली असो, मित्रमंडळींमध्ये घडलेली असो, कुठचीही ती गोष्ट जी छोटीशी होती मोठा होता परिणाम, किंवा मोठीशी गोष्ट छोटा होता आपल्यावरचा परिणाम. शेअर करा जरा तुमच्या आयुष्यात कोणती होती ती गोष्ट. 6601935 नंबर आहे. या विषयाचे आस्पेक्ट्स भरपूर आहेत, बोलूयात जरा सगळ्यांबद्दल बोलूयात. जिले जरा फ्रॉम तलाश, गाणं येत आहे थोडा वेळात. एन्जॉय, बजाते राहो.